chinimandi.com पॉडकास्ट।
बळीराजा साखर कारखान्याकडून गरजूंना साखर वाटप। कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे, त्याचा एक भाग म्हणून देशात लॉकडाऊन सुरू आहे। या परिस्थितीत हात मदतीचा या उपक्रमांतर्गत बळीराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी गोरगरिबांना 5 क्विंटल साखर येथील सुमन मंगल कार्यालयात सोमवारी वाटपासाठी दिली आहे। या उपक्रमात पूर्णा शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी सहभाग घेतला आहे। 8 दिवसांपासून मजुरीची सर्व कामं ठप्प असल्यानं हातावर पोट असलेल्या गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून हात मदतीचा या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजवंतांना धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान सोमवारी पुणेतील बळीराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव, जनरल मॅनेजर अशोक थोरात, संचालक दिनकर जाधव, पुंजाजी बोंडे, प्रल्हाद ठोंबरे, मनोहर केंद्रे यांनी नियोजित स्थळी सुमनमंगल कार्यालय इथं भेट देत कारखान्याच्या वतीनं 5 क्विंटल साखर दिली। याबद्दल हात मदतीचा या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कारखान्याचे आभार व्यक्त केले।